اشنائی کو لوں، فیض کسے نہیں پایا، ککر سے انگور چڑھایا، ہر گچھا زخمایا.
اچھا کیا بات.
تے بڑی کھڑی شریف ایک جگہ ہے کشمیر دے وچ، اودے رہن والے سن میاں محمد بخش صاحب تے سیف الملوک، انہوں نے لکھی سی. جی تے ہن جناب علی شروع کرنے ہاں اسی گیتاں دا سلسلہ. تے گیت ہے گا دلدار صدقے لکھوار صدقے، فلم ہے سلطان، 1972 دے وچ فلم بنی سی، آواز سی میڈم نور جہاں دی، تے لکھیا سی حزین قادری صاحب نے، تے جڑا سنگیت دتا سی نذیر علی صاحب نے.
Oh. Listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
Adnan Alvi, President Lifetime Group. अदनान अलवी को कौन नहीं जानता। आप पिछले 15 सालों से अपनी कम्युनिटी को एजुकेट कर रहे हैं कि किस तरह अपनी इनकम और अपनी वेल्थ को इंक्रीज किया जा सकता है। आपके लिए हमेशा यूनिक और इनोवेटिव इन्वेस्टमेंट आइडियाज लेकर आते हैं। अगर आप आज की बदलती हुई रियल एस्टेट मार्केट से परेशान हैं और चाहते हैं कि आप अपने पैसों को ज्यादा सिक्योर रखते हुए मैक्सिमम प्रॉफिट बनाएं, तो आज ही अदनान अलवी से राब्ता करें। 4163010249।
दुबई जाना है।
वो क्यों?
बेटी की शादी है, सोने और डायमंड की यूनिक ज्वेलरी की खरीदारी करनी है।
छोड़ो जी, एक दफा चोपड़ा ज्वेलर को विजिट करो, दुबई से बेहतर है। गोल्ड, जड़ाऊ जेवरात, डायमंड, जड़ाऊ डायमंड ज्वेलरी, चूड़ियाँ, कड़े, पेंडेंट, हर जेवर यूनिक है और बेशुमार वैरायटी है। मजे की बात है, डिस्काउंट्स भी बहुत सारे हैं। किस किस का बताऊं? सीइंग इज बिलीविंग।
एड्रेस दें।
1066 एल्बियन रोड, एल्बियन इज़लिंगटन की नुक्कर पे। व्हाट अ ब्यूटीफुल कलेक्शन, चोपड़ा ज्वेलर्स। 4167447534। कनाडा में दुबई, चोपड़ा ज्वेलर्स।
एक जगह ऐसी है जहां ये सब कुछ हो रहा है, एक जगह जो शुमाली कानों को जुनू की अशिया साजी की कुवत के साथ मुंसलिक करके अपनी मईशत की तामीर नौ कर रही है। वो जगह जहां कनाडा में इलेक्ट्रिक गाड़ियों और बैटरियों के पहले प्लांट्स में करीब $44 बिलियन की नई सरमायाकारियां हुई हैं, जहां ज्यादा लोग काम करके ज्यादा तनख्वाह कमा रहे हैं। वो जगह है ओंटेरियो। ontario.ca/rebuildingoureconomy पर मजीद आएं। हुकूमत ओंटेरियो की जानिब से अदायगी करदा।
लैम्पाई अब पाकिस्तान, इंडिया और दूसरे ममालिक में पैसे ट्रांसफर का आसान हल। कनाडा से पाकिस्तान पैसे भेजें, वो भी मिनटों में। अपनी पहली ट्रांजेक्शन अप टू $50 पर 10% कैशबैक हासिल करें। प्रोमो कोड यूज करें EZ10। लैम्पाई की एक्सक्लूसिव ऑफर से आज ही फायदा उठाइए। विजिट lamfi.com, LEMFI। आज ही फ्री ऐप अपने एंड्रॉइड या एप्पल फोन में डाउनलोड कीजिए। लैम्पाई, सेफ, सिक्योर एंड फास्ट मनी ट्रांसफर।
यू आर लिसनिंग टू WTOR 770 AM, यंगस्टाउन, टोरंटो।
और तो खा दे तूनी यारा, लाके मन विच इश्क द लंबू, साड़ दे नफरत दे चौबारे, साड़ दे अंखां वाला तंबू, आवे एहो जई कयामत, रह जाए बाकी इश्क सलामत, डिग पैण उच्चे शमले सारे, टै पैण महला दे मीनारे, रह जावण सब प्रेम पुजारी, मर जावण सब नफरत मारे, आवे एहो जई कयामत, रह जाए बाकी इश्क सलामत। ਮੁੱਕ ਜਾਣ ਹੱਦਾਂ ਤੇ ਸਰਹੱਦਾਂ, ਟੁੱਟ ਜਾਣ ਕੰਧਾਂ ਅਤੇ ਬਨੇਰੇ, ਹਰ ਕੋਈ ਪੰਛੀ ਬਣ ਜਾਏ ਇੱਥੇ, ਜਿੱਥੇ ਚਾਹਵੇ ਕਰੇ ਬਸੇਰੇ, ਆਵੇ ਇਹੋ ਜਿਹੀ ਕਿਆਮਤ, ਰਹਿ ਜਾਏ ਬਾਕੀ ਇਸ਼ਕ ਸਲਾਮਤ, ਨਾ ਤੇ ਹੋਵੇ ਦੇਸ ਕਿਸੇ ਦਾ, ਨਾ ਪਰਦੇਸੀ ਹੋਵੇ ਕੋਈ, ਨਾ ਵਤਨਾਂ ਲਈ ਜੰਗਾਂ ਹੋਵਣ, ਨਾ ਸੱਜਣਾਂ ਲਈ ਰੋਵੇ ਕੋਈ, ਆਵੇ ਇਹੋ ਜਿਹੀ ਕਿਆਮਤ, ਰਹਿ ਜਾਏ ਬਾਕੀ ਇਸ਼ਕ ਸਲਾਮਤ। ਸਾਡਾ ਤਾਂ ਕਹਿਣ ਵਾਲੀਆਂ ਗੱਲਾਂ ਨੇ, ਹੈ ਤਾਂ ਬਹੁਤ ਮੁਸ਼ਕਿਲ ਕੰਮ, ਲੇਕਿਨ ਹਰ ਇਨਸਾਨ ਨੂੰ ਇਹ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਨੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ ਕਿ ਨਫ਼ਰਤਾਂ ਅਤੇ ਤਕਸੀਮਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀਆਂ ਗੱਲਾਂ ਨੇ ਉਹਨਾਂ ਤੋਂ ਛੁਟਕਾਰਾ ਪਾਉਣ ਅਤੇ ਪਿਆਰ ਮੁਹੱਬਤ ਅਤੇ ਅਮਨ ਦੇ ਨਾਲ ਰਹਿਣ ਦੀ ਆਸ਼ਾ ਕਰਨ ਔਰ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਨ।
ਬਿਲਕੁਲ
ਜਨਾਬ ਅਲੀ, ਹੁਣ ਗੀਤ ਅਸੀਂ ਲਵਾਂਗੇ, ਦਿਲ ਦੀਆਂ ਲੱਗੀਆਂ ਜਾਣੇ ਨਾ, ਫਿਲਮ ਹੈਗੀ ਏ ਬਾਊ ਜੀ, ਬਾਊ ਜੀ 1968 ਦੀ ਫਿਲਮ ਹੈ, 1968 ਦੀ। ਮੈਡਮ ਨੂਰਜਹਾਂ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਤੇ ਸੰਗੀਤ ਸੀ ਰਸ਼ੀਦ ਅਤਰੇ ਸਾਹਿਬ ਦਾ ਤੇ ਲਿਖਾ ਸੀ ਹਜ਼ੀ ਕਾਦਰੀ ਸਾਹਿਬ ਨੇ।
कमलानी मेरा ढोलन माही, कमलानी मेरा ढोलन माही, दिल दिया लगिया जाने ना।
जी दिल दिया लगिया जाने ना, मेरा प्यार पछाने ना। अच्छा एक गीत सी, बड़ा प्यारा गीत सी, बंदे नू समझ ना आवे, फिल्म धवन भगत 1978 दी फिल्म सी है, ते आवाज सी मोहम्मद रफी साहब दी, ते एदा जरा संगीत दिता सी उसी सोनिक ओमी साहब ने, ते लिखा सी इंद्रजीत तुलसी साहब ने।
चौहान साहब आ गए।
चौहान साहब आ गए। अच्छा जी चौहान साहब आ गए। ये चौहान साहब
जी हाँ, अस्सलाम वालेकुम सर जी।
वालेकुम जनाब।
मलिक साहब कैसे हो? ठीक ठाक जनाब। सत जी
सत जनाब।
सलाम थैंक यू मिस्टर नजदीक, हाउ आर यू? गुड मॉर्निंग।
गुड मॉर्निंग जी। गुड मॉर्निंग। बढ़िया।
बहुत अच्छा जी, बहुत अच्छा जी। ए गीत ला देना जी, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है।
तुसी ख्याल जी रह गए हो हुण।
किस चीज का ख्याल आता है?
कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए।
कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, फिल्म कभी कभी। हाँ जी चलो ठीक है जनाब, ला देने आप ला देने।
थैंक
यू। ओके थैंक यू वेरी मच।
थैंक
जी। बंदे नु समझ ना आवे ए तुसी लाओ।
दुख सुख तन दे कपड़े एक लावे एक पावे, एक लावे एक पावे, बंदे नू समझ न आवे, बंदे नू समझ न आवे, बंदे नू समझ न आवे, बंदे नू समझ न आवे। ओ चावे ता प्यासा मारे, चावे ते प्यास बुझावे, बंदे नू समझ न आवे, बंदे नू समझ न आवे। सजना एक भी सा नहीं आना, उस दे हुक्म बिना ता सजना एक भी सा नहीं आना। जद तक चाबी परी उसने चलदा रवे खिडौना, पैसा नचदी मां दी पुतली हो, जैसा नाच नचावे, बंदे नू समझ न आवे, बंदे नू समझ न आवे। मछली जी ना सकती, मां बिन जिए न बच्चा, जल बिन मछली जी ना सकती, मां बिन जिए न बच्चा। उसदा इंदर पानी परदा, जिसदा सिद्क है सच्चा। ओ चावे जावे, बंदे नू समझ न आवे, बंदे नू
समझ न आवे। समझ न आई है वे कर दे अड़ियां, बे समझानो समझ न आई है वे कर दे अड़ियां, जेठ हाड़ विच ला सकदा है सावन मां दियां चढ़ियां, टुट टुट जपियां पावे बंदे नूं समझ न आवे, बंदे नूं समझ न आवे, तो चावे ता प्यासा मारे चावे ते प्यास बुझावे, बंदे नूं समझ न आवे, बंदे नूं समझ न आवे, बंदे नूं समझ न आवे, बंदे नूं समझ न आवे।
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
आप सुन रहे हैं आपका अपना रेडियो 770 AM. हमारे प्रोग्राम को टोरंटो में सुनने के लिए डायल कीजिए 647-872-4900, मॉन्ट्रियल 514-907-6288. इसके अलावा कैलगरी, वैंकूवर, एडमिंटन और रिजाना के नंबर्स आप eawaz.com की वेबसाइट पर जाके हासिल कर सकते हैं। हमारी लाइव 24 घंटे की नशियात के लिए विजिट कीजिए eawaz.com, लाइक करें फेसबुक पेज eawaz, डाउनलोड करें फ्री eawaz ऑफिशियल ऐप, रेडियो 770 AM वॉइस ऑफ कम्युनिटी, फॉर मोर डिटेल्स विजिट eawaz.com।
फर्स्ट मॉर्गेज, सेकंड मॉर्गेज या फिर होवे लोन, सोचो ना बस, बिल्कुल भी बुरे में लाओ फोन। 416-502-8000
MX Travels 5-star हज packages. आप हज पे जाना चाहते हैं? Confusing हज app के हाथों परेशान मत हों. नियत आपकी, बुलावा रब का, इंतजाम और एहतमाम MX Travel का. Air tickets, मदीना, मक्का, मिना टेंट्स, अरफात कैंप, हरम के सामने होटल की सहूलत से लेकर डॉक्यूमेंटेशन, वीजा, हर चीज सिर्फ MX Travels के साथ. लिमिटेड सीट्स, कॉल MX Travel.
Elite Hajj 2025 packages exclusive. Special deals for US, Canadian, Pakistani passport holders. Limited seats.
Book now. Call 416-599-5200. 416-599-5200.
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
हाँ जी, पहले असी जिशान साहब दी फरमाइश ते एक गीत लावांगे, सजना ने बूए अगे चिक तान लई, मसूद राणा साहब दी आवाज विच। जिशान साहब, तुहाडी फरमाइश, तुहाडी नजर जनाब।
आशकां तो सोना मुखड़ा लुकाण लई, सजना ने बूए अगे चिक तान लई, हो आशकां तो सोना मुखड़ा लुकाण लई, सजना ने बूए अगे चिक तान लई, चिक तान लई ओ चिक तान लई, सजना ने बूए अगे चिक तान लई, हो आशकां तो सोना मुखड़ा लुकाण लई, सजना ने बूए अगे चिक तान लई। ए नहीं सजना उसूल प्यार दे तकना जे नहीं सानू गोली मार दे गोली मार दे ए नहीं सजना उसूल प्यार दे तकना जे नहीं सानू गोली मार दे गोली मार दे असी दूर बैठे अखियां मिलाउण लई सजना ने बूए अगे चिकताण लई चिकताण लई ओ चिकताण लई सजना ने बूए अगे चिकताण लई कर निमी निमी बत्ती बलदी ठंडी ठंडी अग साडी जान जलदी तेरे कर निमी निमी बत्ती बलदी ठंडी ठंडी अग साडी जान जलदी साडी इस अग उत तेल पाण लई सजना ने बूए अग चिकताण लई चिकताण लई ओ चिकताण लई सजना ने बूए अग चिकताण लई साडे कोल मुखड़ा लुकाण वाले ओ ए भी दस दियो शर्माण वाले ओ शर्माण वाले ओ साडे कोल मुखड़ा लुकाण वाले ओ ए भी दस दियो शर्माण वाले ओ शर्माण वाले ओ पाया सी प्यार लुक छुप जान लई सजना ने बूए अग चिकताण लई चिकताण लई ओ चिकताण लई सजना ने बूए अग चिकताण लई हो आशकां तो सोना मुखड़ा लुकाण लई सजना ने बूए अग चिकताण लई।
हां जी फरमाइश सी जीशान साहब दी ते हुण जी फरमाइश हैगी ए अपने चौहान साहब दी। अच्छा ए गीत जड़ा ना कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है ए लिखिया सी साहिद ध्यानवी साहब ने फिल्म सी कभी कभी ते लता जी ते मुकेश साहब ने गाया है। अच्छा एक हिंदुस्तान दे विच एक जोड़ी हुंदी सी मौसीकारां दी हमेशा मौसीकारां दी जोड़ी हुंदी है कोई लक्ष्मी कांत प्यारे लाल इस किस्म के ना दो दो ना होंदे ने ते एक जोड़ी सी शर्मा जी ते वर्मा जी ते फिर जड़ा वर्मा जी सन उन्हां दा नां सी रहमान अब्दुल रहमान सी ते उन्हां नूं रहमान वर्मा दे नां तों याद कीता जांदा ते वर्मा जिहड़े रहमान वर्मा साहब सन उह फिर पाकिस्तान आ गए ते पाकिस्तान च उन्हां ने काफी फिल्मां दे विच मौसीकी दित्ती। शर्मा जी हिंदुस्तान च रह गए शर्मा जी दा जड़े सन उन्हां ने फिर अपना नां रख लिया फिल्मी मौसीकार संगीतकार खयाम नां बड़ा मशहूर नां गा खयाम साहब दा असली नां सी मोहम्मद जहूर।
अच्छा
मोहम्मद जहूर उन्हां दा असली नां सी लेकिन फिल्मी नां उन्हां दा सी खयाम। ए गीत उन्हां ने लिखिया सी कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है और शायर सन ए साहिर लुधियानवी साहब जिन्हां ने लिखिया सी नफरतों के जहान में हमने प्यार की बस्तियां बसानी हैं इस हकीकत को तुम भी मेरी तरह मान जाओ तो कोई बात बने।
हाँ जी एक कॉलर
जी कॉलर आ गए थे जी। हेलो जी
सलाम अलैकुम।
अले बाजी की हाल है
तुसी सुनाओ जी। बड़ा जबरदस्त प्रोग्राम आपका।
अच्छा
इतना जबरदस्त प्रोग्राम
मेनू जी
तो भी तुमा पै गई ने
मेनू जी तुहाडियां भी तुमा पईयां ने ना जनाब
सही है आपकी क्या शायरी और ये मैं नहीं बहुत लोग आपकी तारीफ करते हैं कि इतने अच्छी तरह एक्सप्लेन करते हैं बल्कि पीपल वेट फॉर यू कि कब आपका प्रोग्राम आएगा। और
हमारा तो मकसद ही मुझे बाज लोगों ने कहा कि यार आप इतने दूर स्टूडियो से टोरंटो से आप टोरंटो स्टूडियो आते हो आप घर से बैठ के भी प्रोग्राम कर सकते हो। मैंने कहा यार मैं सेटिस्फाई नहीं होता जब तक मैं स्टूडियो में आके अपने जो सुनने वाले हैं उनसे बात नहीं करूंगा उनके साथ कोई انفارمیشن شیئر نہیں کروں گا, مجھے مزہ نہیں آئے گا.
بالکل بالکل صحیح کہا. آپ کو پتا ہے اس وقت میں ایک نہایت حسین جمیل خاتون کے ساتھ
جی
جا رہی ہوں ہیملٹن.
اچھا اچھا اچھا.
ہاں جی
ہیملٹن میں میں رہا ہوں. ہیملٹن میں میں 1981 سے لے کے 83 تک رہا ہوں. یہ بالکل میک ماسٹر جو یونیورسٹی ہے اور ہاسپٹل ہے وہاں پہ میرے گھر کا نمبر تھا 1020 مین اسٹریٹ ویسٹ.
اچھا تو ریزن جو ہم جا رہے ہیں وہ آج کیس کی وہ ہونی ہے, ورڈکٹ ہونی ہے فائنل.
کس کی؟
دو بچوں کو مرڈر کر دیا تھا
جی.
تو ان آپ جانتے ہیں میں جن کے ساتھ جا رہی ہوں ان کا شعبہ جو ہے وہ بھی آپ ہی کے شعبے میں سے ہے.
جی
جہاں بیٹھے ہیں وہی اسی شعبے سے تعلق ہے ان کا.
اچھا اچھا.
جو حسین خاتون میرے ساتھ ہیں.
اچھا 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 اچھا. بڑی خوشی ہے جی. اور آپ جائیں اور جو ہے اس چیز کو ورڈکٹ جو ہے سن کے ہو سکتا ہے انصاف کی جیت ہو. وہ چلے تو گئے دنیا سے جن کے لیے ورڈکٹ یہ جا رہے ہیں وہ
جی
جان
جی
تو واپس نہیں آتی, لیکن انصاف ان کی روحوں کے ساتھ انصاف ہونا چاہیے.
ہاں سنا جنہوں نے مرڈر کیا انہوں نے کنفیس کر لیا.
جی جی جی. کنفیس کرنے سے کیا ہوگا جی؟ جان تو لے لی نا.
جان تو لے لی.
جان تو ہاں جان تو گئی نا جی. جان دو معصوم لوگوں کی جان تو گئی.
اور دیکھیں جی کتنی بڑی بات ہے, اتنی ہیوی ٹریفک ہے کہنے کی حد نہیں. اور یہ جو خاتون ہیں یہ آئی ہیں, ان کا نام این سے شروع ہوتا ہے بائی دا وے.
اچھا.
اور
کسی دن این سے ملتے ہیں نا. ٹھیک ہے.
اچھا اب آپ سے درخواست ایک یہ ہے, ایک بہترین قسم کا گانا جو ہے نا وہ آپ
ابھی
میرے لیے چل چلیے دنیا دیو سے نوکرے.
چلو وہ بھی آپ سنتے رہیے گا. میں ایک فرمائش کبھی کبھی میرے دل میں خیال آتا ہے یہ سنانے لگا ہوں. اس کے بعد چل چلیے دنیا دیو سے نوکرے جیسے بندہ نہ بندے دی ذات ہوگی.
لیکن آپ یہ جو آپ نے کہا ہے نا کہ کبھی کبھی میرے دل میں, تو اس کا اگلا شعر یہ ہے کہ جیسے لیاقت بھائی کو بنایا ہو ہمارے لیے ٹورانٹو کے لیے.
بہت شکریہ بہت شکریہ. ابھی آپ کا گیت بھی لگے گا جناب.
نکا بھی بڑا چنگا ہے. نکا جو تھوڑے نال بیٹھا ہوا ہے ابھی بڑا چنگا بندہ
ہے. نبدیپ بڑا چنگا بندہ ہے جی. بہت چنگا بندہ.
ہاں
چلو
پنجابی بڑی چنگی بولتا
ہے. پنجابی بولتا نا جی. اور تو کوئی زبان نہیں بولتا نا. ٹھیک ہے.
اچھا ہوا بڑا اچھا لگا آپ سے بات.
اوکے اوکے. ابھی آپ کا گیت لگائیں گے جی.
اوکے
تھینک یو جی. السلام علیکم. اچھا جی اے منو جی سڈے بڑے اچھے سڈے کرم فرما. جناب تسی یہ گیت لا دیو نا, کبھی کبھی میرے دل میں خیال آتا ہے. اس تو بعد واپس آنے تو چل چلیے دنیا دی اس نکڑے جیسے بندہ نہ بندے دی ذات ہوئے.
کبھی کبھی میرے دل میں خیال آتا ہے کہ جیسے تجھ کو بنایا گیا ہے جیسے تجھ کو بنایا گیا ہے میرے لیے. تو اب سے پہلے ستاروں میں بس رہی تھی کہیں. تو اب سے پہلے ستاروں میں بس رہی تھی کہیں. تجھے زمین پہ بلایا گیا ہے میرے لیے. تجھے زمین پہ بلایا گیا ہے میرے لیے. کبھی کبھی میرے دل میں خیال آتا ہے आती है शहनाई आती राहों में के जैसे बजती है शहनाई आती राहों में
सुहाग रात है घूंघट उठा रहा
शर्मा की अपनी बाहों में सिमट रही है तू शर्मा की अपनी बाहों में
जानता हूँ कि तू गैर है मगर यूं ही मैं जानता हूँ कि तू गैर है मगर यूं ही कभी कभी मेरे दिल में ख्याल
जी कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है फिल्म सी कभी कभी ते साहिद ध्यानवी साहब दा लिखिया ते मौसीकी सही खयाम साहब दी ते हुण मिनो जी ने एक फरमाइश कीती सी चल चलिए दुनिया दी उस नुकरे जिथे बंदा न बंदे दी जात होवे ते ए गाया सी उस्ताद मेहदी हसन साहब ने ते उन्हां दा साथ दे रहे ने मैडम नूर जहां मिनो जी तुहाडी फरमाइश तुहाडी नजर
चलिए दुनिया दी उस नुकरे जित बंदा न बंदे दी जात होए
हर दिन होए सजाई दे वरदा हर रात सजी शब रात होए
चल चलिए दुनिया दी उस नुकरे जित बंदा न बंदे दी जात होए
करिए बाबा दे विच चले हुण फुवारे आसे पासे पैन फुवारा भिज हुण नजारे फुल खिड़े ने गुलाबा नरगिसा दे विच सब्जे दी सब्जे बनाते हो
चल चलिए दुनिया दी उस नुकरे विच बंदा न बंदे दी जात होए
खाइए जेड़िया साडा रस्ता रोकण ओ कंधा सजाइए हथ प्यार दा फड़ के लंघ जाइए पावे पैरां
हले फुल सराते हो
चल चलिए दुनिया दी उसे नुकरे जिसे बंदा न बंदे दी जात होए
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
खुदा न करे अगर आपका कार एक्सीडेंट हो गया और आप कानूनी मदद लेना चाहते हैं तो न सिर्फ हम आपके हक का जायज ज्यादा से ज्यादा पैसा लेकर दिलवाते हैं बल्कि अपनी फीस भी आपका क्लेम दिलवाने के बाद ही लेते हैं और मैं आपकी अपनी अंजुम कुरैशी आपकी अपनी जबान बोलती हूं और हमारे पर्सनल इंजरी लॉयर्स की टीम आपके क्लेम को प्रोफेशनली हैंडल करते हैं और अगर अपने क्लेम के सिलसिले में आप हमारे लॉयर के साथ मीटिंग करना चाहते हैं तो हमारी कंसल्टेंसी बिल्कुल फ्री है आज ही मुझे कॉल करें आपके कार एक्सीडेंट केस में आपका इन्फॉर्मेशन लेना आपका हक है 416-570-0157
कहते हैं कि माया को खींचे माया कर कर लंबे हाथ हैरिसन द मेजेस्टिक मॉर्गेजेस के साथ रेजिडेंशियल कमर्शियल मॉर्गेज रीफाइनेंसिंग आपने करनी है किसी किस्म की इन्वेस्टमेंट प्रॉपर्टी लेनी है सारे बैंकर्स और लेंडर्स के साथ डीप तल्लुक आते हैं इनके आपको फाइनेंसिंग का बंदोबस्त भी हो जाएगा और चार्जेस भी कोई नहीं देने पड़ेंगे हैरिसन जी बड़ी कमाल की तिकड़म लड़ा सकते हैं बस आप कॉल कर लीजिए और पैसे का रेंज हो जाएगा $228 से $1,000 महीना कैसे बचा सकते हैं कॉल हैरिसन नाउ 6472281000 हैरिसन ऑफ मेजेस्टिक मॉर्गेजेस
चांदनी
बैंक्वेट हॉल
इंटेलिजेंट चॉइस लोकेशंस साउंड सिस्टम इनोवेशंस चांदनी बैंक्वेट हॉल
30 years of hospitality experience, corporate event, exhibition, expo or any celebration.
Indoor and outdoor golf course facilities, Chandni Banquet Hall. For appointment, call today at 905-458-8888, 905-458-8888 or visit chandnivictoria.ca.
Chandni!
इन सब कामों के लिए तो मुझे बैक होम ही जाना पड़ेगा
कौन से काम
वही बेटे की शादी सर पर है और ज्वेलरी का खास काम अभी तक नहीं हुआ
बस इतनी छोटी सी बात पायल ज्वेलर्स पे हर किस्म की ज्वेलरी है और वो स्पेशलाइज करते हैं इन सब में ही दुबई सिंगापुर इंडिया पाकिस्तान और यहाँ की तमाम लेटेस्ट ज्वेलरी
मुझे उनका एड्रेस बताओ मैं आज ही ये काम जाके करवाती हूँ
जी जी बिल्कुल पायल ज्वेलर्स का एड्रेस है 2720 नॉर्थ पार्क ड्राइव यूनिट 42 ब्रैम्पटन पायल उसके असलम भाई को कॉल करें ना एट 905-790-7879 दैट इज 905-790-7879
यू आर लिसनिंग टू WTOR 770 AM यंगस्टाउन टोरंटो
हेलो जी
हम जी की हाल है जी राजी हो
ठीक ठाक तू सुनाओ
अल्लाह जी रहमत करे मैं गड्डी चला रहा हूं थोड़ी आवाज थोड़ी जी
जी जी आवाज थोड़ी है जी जी
हाँ जी मेहरबानी सॉरी अच्छा किसान मिस्टर है ਤੁਸੀਂ ਲੋਕਾਂ ਦੀ ਪਸੰਦਤਾ ਲੈਂਦੇ ਹੋ ਆਪਣੀ ਤੁਹਾਡੀ ਪਸੰਦਤਾ ਦਾ ਕਰੀ ਗਾਣਾ ਤਾਂ ਹੈ
ਮੈਂ ਹੁਣ ਤੁਹਾਨੂੰ ਆਪਣੀ ਪਸੰਦ ਦਾ ਗੀਤ ਸੁਣਾਉਣ ਲੱਗਾ ਜਨਾਬ
ਚਲੋ
ਠੀਕ ਹੈ ਜੀ ਓਕੇ ਜਨਾਬ ਕੌਣ ਸਾਹਿਬ ਬੋਲ ਰਹੇ ਨੇ ਕੌਣ ਸਾਹਿਬ
अल्लाह
ने ओके जी थैंक यू जी हूं असी ये गीत भाई साहब ने कहा कि कोई अपनी फरमाइश भी लाया करिए ते एक फिल्म सी अत खुदा दा वैर
हाँ
जी 1970 दे फिल्म बनी सी ते अबीब साहब ते फिल्म स्टार नगमा दी जोड़ी दी फिल्म सी है
हाँ जी
ते बाद च अबीब साहब ते नगमा बेगम ने शादी भी आपस च कीती सी फिर बाद च 10 साल बाद उन्हां दी डिवोर्स भी हो गई ते ਇਸ ਗੀਤ ਨੂੰ ਮੈਡਮ ਨੂੰ ਜਹਾਂ ਨੇ ਗਾਇਆ ਸੀ ਤੇ ਬਖਸ਼ੀ ਵਜ਼ੀਰ ਸਾਹਿਬ ਜਿਹੜੇ ਸਨ ਇਹਦਾ ਸੰਗੀਤ ਦਿੱਤਾ ਸੀ ਔਰ ਤਨਵੀਰ ਨਕਵੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਲਿਖਿਆ ਸੀ। ਅੱਛਾ, ਤਨਵੀਰ ਨਕਵੀ ਸਾਹਿਬ ਦੇ ਮੁਤਲਕ ਦੱਸਦਾ ਕਿ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੀ ਜਿਹੜੀ ਫਿਲਮਾਂ ਸਨ ਨਾ ਅਨਮੋਲ ਘੜੀ ਤੇ ਜੁਗਨੂ, ਇਹਨਾਂ ਦੀ ਜਿਹੜਾ ਲਿਖੇ ਸਨ ਗੀਤ ਉਹ ਵੀ ਤਨਵੀਰ ਨਕਵੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਲਿਖੇ ਸਨ। ਤੇ ਤਨਵੀਰ ਨਕਵੀ ਸਾਹਿਬ ਦਾ ਮੈਡਮ ਨੂਰ ਜਹਾਂ ਦੇ ਨਾਲ ਜਿਹੜਾ ਤਾਲੁਕ ਸੀ ਉਹ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸੀ ਕਿ ਤਨਵੀਰ ਨਕਵੀ ਸਾਹਿਬ ਮੈਡਮ ਨੂਰ ਜਹਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਵੱਡੀ ਭੈਣ ਸੀ ਈਦਨ ਬਾਈ, ਉਹਦੇ ਹਸਬੈਂਡ ਸਨ। ਈਦਨ ਬਾਈ ਦੇ ਹਸਬੈਂਡ ਜਿਹੜੇ ਸਨ ਉਹ ਉਨ੍ਹਾਂ ਚੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਬੱਚਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੈਗਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ, ਲੇਕਿਨ ਈਦਨ ਬਾਈ ਦੇ ਜਿਹੜੇ ਹਸਬੈਂਡ ਸਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਨਾਂ ਸੀ ਤਨਵੀਰ ਨਕਵੀ ਸਾਹਿਬ। ਤੇ ਇਹ ਗੀਤ ਹੈਗਾ ਜਦੋਂ ਹੌਲੀ ਜਿਹੀ ਲੈਂਦਾ ਮੇਰਾ ਨਾਂ ਮੈਂ ਥਾਂ ਮਰ ਜਾਣੀ ਆ।
listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
ਇੰਨਾ ਸੋਹਣਾ ਕਰ ਲਿਆ, ਹੁਣ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਵੀ ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਹੀ ਚਾਹੀਦੇ।
ਹਾਂਜੀ, ਸਟੇਨਲੈਸ ਸਟੀਲ ਦੇ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਮਿਲਣਗੇ ਤੁਹਾਨੂੰ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਤੇ, ਜਿਸੇ ਫ੍ਰਿਜ, ਸਟੋਵ, ਡਿਸ਼ ਵਾਸ਼ਰ, 3-ਪੀਸ ਕਿਚਨ ਬੰਡਲ, ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਫਰੰਟ ਲੋਡ ਵਾਸ਼ਰ ਐਂਡ ਡਰਾਇਰ, ਐਨਰਜੀ ਸੇਵਰ, ਐਨਰਜੀ ਸਟਾਰ ਤੇ ਟੀਵੀ ਸੈਕਸ਼ਨ ਵਿੱਚ ਸੋਨੀ, ਸੈਮਸੰਗ, ਪੈਨਾਸੋਨਿਕ, ਸ਼ਾਰਪ, ਹਰ ਸਾਈਜ਼ ਤੇ ਹਰ ਬ੍ਰਾਂਡ ਦਾ ਟੀਵੀ ਵਿਦ ਲੋਏਸਟ ਪ੍ਰਾਈਸਿਸ ਇਨ ਦਾ ਟਾਊਨ, ਸਿਰਫ ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਤੇ। ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਟੀਵੀ ਐਂਡ ਅਪਲਾਇੰਸਿਸ, 801 ਬੋਵੇ ਡਰਾਈਵ, ਵੈਸਟ ਬ੍ਰੈਂਪਟਨ, ਜਾਂ ਕਾਲ ਕਰੋ 905-450-2828-905-450-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2828-2
show.
ہاں جی نبدیپ ٹائم جڑا نا ختم ہو گیا تے ایک گیت ہے گا
ہاں جی کالر بھی آ گئی
جی جی کالر آ گیا نے جی جی ہلو جی
ہلو سات شری اکال لیکم صاحب
ہاں جی کی حال یار تانو ایڈریس ہی بھیجا میں ملکیت جی میں تانو اج ایڈریس بھیجنا اج بھیجنا ایڈریس تھوڑا جہ بندہ بور نہیں ہو جاتا
کی چاہ پانی لگا پی
اچھا
باہر نکل جانا ہے دو گھنٹے باہر باغ بوگ کرے کبوتر میں گلا بات کرا بندہ
ٹھیک ہے ٹھیک ہے ٹھیک ہے ٹھیک ہے اپنے آپ نو بزی رکھو نا تو بار ٹھیک رہے گا
نہیں تو اور ہن چوائس کوئی نہیں ہے گھر بیٹھے گا تو ہارڈ ہے ٹائم پاس کرنا
جی اج تانوں میں ایڈریس بھیجا گا تو پھر تسی ادھر بھی سٹوڈیو وال چکر لانا تو گپ شپ ہوئے گی ٹھیک ہے
ہاں جی ہاں جی
ہاں جی
میں حاضری لانی میری حاضری لا دیو
بہت شکریہ ملکیت جی تھینک یو ویری مچ
چلو
جی ملکیت سنگھ صاحب نے فون کیتا بہت شکریہ ملکیت سنگھ جی تے آخری گیت اسی لاواں گے ہن ٹائم جڑا نا اے کٹ گیا لیکن اگر یہ گیت پورا نہ ہوا تو اسی کل پھر لاواں گے اس گیت نو لکھ ہلے مجاجن جاندی دا فلم سی سکھی پریوار 1979 دی فلم سی محمد رفیع صاحب تے منو پرشوتم صاحبہ نے گایا سی تے ایس مہندر صاحب دا سنگیت سی تے لکھیا سی اندرجیت حسن پوری صاحب نے تے میری طرفوں تے نبدیپ جی کالر آ گیا تو پھر گانا رہ گیا جی 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 ٹائم ختم ہو گیا تے جی ہیلو جی
جی میں کہ بہت مہربانی شکریہ
جی جی تہاڈا میں نہ پوچھ رہا سی تے تسی فون بند کرتا
نہیں میں فون بند نہیں کیتا سی میں تو نہ کہنا ساؤنڈ
عبد الرزاق صاحب ٹھیک ہے جی رزاق صاحب کال شال کرتے رہا کرو میرا لیاقت نواز ملک جی
لیاقت جمال ملک
نواز
ملک
جی 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 رزاق بھائی بہت بہت شکریہ تہاڈا کال کرن دا
نہیں جی بہت مہربانی تہاڈی تسی ساڈا دل ایک قسم دا بہت اچھا گانا سی ویسے ایک گل ملک صاحب
جی جی
ملک صاحب کہہ لیا کریے ٹھیک ہے
ضرور 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 جناب
جو مزہ اونا چیزاں سی وہ کدی واپس آ سکدا
نہیں آندا اسی واسطے اس پروگرام دا نا ہی اسا رکھیا سنہری یاداں
اچھا سنہری یاداں
ہاں جی سنہری یاداں نے جی
ملک صاحب ایسے ایک گل جو پرانی چیزاں سی انہاں دی تو یاد ہے ہی اولڈ از گولڈ جنہاں لوک
بالکل بالکل بالکل
لیکن مینوں اس چیز متعلق بڑی خوشی ہوندی ہے کہ جو لوگ سی انہاں دی سوچ کیسی سی اور وہ کس طریقے دے نال فلم بناونے سی اور کس طریقے نال گانا لکھدے سی تاکہ تہذیب جیڑی ہے وہ یعنی بچہ کی بیگم کی بچی کی
ہر
کوئی شرم دی گل نہیں
کوئی پریوار دے کوئی پریوار دے وچ بیٹھ کے فلم دیکھ سکتا سی بندہ کہندے سن نا کہندے سن ہن ٹائم ختم ہو رہا رزاق بھائی تے کل بھی تسی کال کرنا سانو تے اے نا کہندے سن پرانا وقت جڑا سی نا کچے مکان تے سچے لوگ
جی جی جی
ٹھیک ہے نا تے رزاق بھائی بہت بہت شکریہ کل تہاڈے نال پھر گل بات ہوئے گی تے میں سال
تھینک یو
جی تھینک یو تھینک یو جی تھینک یو سر تے ਸਾਰੇ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ ਨੂੰ ਗੀਤ ਹੁਣ ਕੱਲ ਹੀ ਸੁਣਾਵਾਂਗੇ ਤੁਹਾਨੂੰ, ਲੱਕ ਕੱਲ ਹੀ ਹਲੇਗਾ ਸਾਡਾ ਤੇ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਸ਼ੁਕਰੀਆ ਮੈਨੂੰ ਤੇ ਨਵਦੀਪ ਸਿੰਘ ਨੂੰ, ਇਜਾਜ਼ਤ ਦਿਓ ਸਭ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ ਨੂੰ, ਦੋਸਤਾਂ ਯਾਰਾਂ ਨੂੰ, ਰੱਬ ਰਾਖਾ ਤੇ ਜ਼ਿੰਦਗੀ ਰਹੀ ਤੇ ਕੱਲ ਫਿਰ ਮੁਲਾਕਾਤ ਹੋਏਗੀ।
ਯੂ ਆਰ ਲਿਸਨਿੰਗ ਟੂ WTOR 770 AM ਯੰਗਸਟਾਊਨ ਟੋਰਾਂਟੋ।
The views expressed on the preceding program may not necessarily be those of the owner or management of WTOR radio station.
ਸਰਦੀਆਂ ਆ ਗਈਆਂ ਹਨ ਅਤੇ ਇਹ ਸਮਾਂ ਹੈ ਅੱਗੇ ਵਧਣ ਦਾ। ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਦੇ ਵਿੰਟਰ ਮਨੋਰੰਜਨ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁਣ ਰਜਿਸਟ੍ਰੇਸ਼ਨ ਵਾਸਤੇ ਖੁੱਲੇ ਹਨ, ਜਿਵੇਂ ਕਿ ਸਪੋਰਟਸ, ਸਟੀਮ, ਆਰਟਸ, ਮਾਰਚ ਬ੍ਰੇਕ ਅਤੇ ਹੋਰ ਬਹੁਤ ਕੁਝ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਸਾਰੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੀ ਡਿਟੇਲ ਆਨਲਾਈਨ ਵੀ ਮੌਜੂਦ ਹੈ। ਇਸ ਲਈ 16 ਦਸੰਬਰ ਨੂੰ ਹੋਣ ਵਾਲੇ ਸਵਿਮ ਅਤੇ ਸਕੇਟ ਲਈ ਰਜਿਸਟ੍ਰੇਸ਼ਨ ਕਰਨਾ ਮਿਸ ਨਾ ਕਰੋ। ਅੱਜ ਹੀ ਰਜਿਸਟ੍ਰੇਸ਼ਨ ਕਰਨ ਲਈ brampton.ca/recreation ਤੇ ਜਾਓ।
Sodhi Furniture Store Clearance. Saving, saving, saving.
Sale, sale, sale.
Sodhi Furniture Stock Clearance.
Everything on floor, to go, warehouse, furniture sale.
Ji haan, Sodhi Furniture lagat ki kimat se kam kimat par furniture khareediye. Furniture ki is sale ka fayda uthane ke liye, Sodhi Furniture Showroom, 142 Kennedy Road South in Brampton. Huge sale, jo le gaya, so le gaya.
Jo reh gaya, so reh gaya.
Sodhi Furniture. Naya Saal Naya Furniture, 905-874-7171. Sodhi Furniture Store Clearance.
इस महीने मेरी सेविंग $400 हुई है।
मेरी सेविंग $350।
मेरी सेविंग सिर्फ $100।
और मेरी सेविंग सबसे ज्यादा हुई है, मैंने सेव किए हैं $1,775।
क्या चमत्कार किया, मुझे भी गुड़ सिखाओ ना।
भाई बात सादा सी है, हमारे पास 2 गाड़ियाँ और 1 घर है और इन सब की इंश्योरेंस मिलाकर मैंने जबरदस्त सेविंग की है। और ये जादू किया है ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बादशाह ने। आप भी अपनी गाड़ी और घर के इंश्योरेंस में खूब सेविंग कर सकते हैं। टर्म एंड कंडीशन अप्लाई। ऑल स्टेट पिकरिंग एजेंसी के राजा बादशाह, 6472903773, 6472903773।
ਟਰੱਕਿੰਗ ਵਾਲੇ ਵੀਰੋ ਧਿਆਨ ਨਾਲ ਸੁਣੋ, ਟਰੱਕ ਜਿੱਦਾਂ ਦਾ ਵੀ ਚਲਾਉਂਦੇ ਹੋ, ਮੈਨੂਅਲ ਜਾਂ ਆਟੋਮੈਟਿਕ, ਕੁਇਕ ਟਰੱਕ ਲਿਊਬ ਚੇਤੇ ਆਹੀ ਨਾ ਰੱਖਿਓ। ਟਰੱਕ ਦੀ ਵਧੀਆ ਸਰਵਿਸ ਲਈ ਕੁਇਕ ਟਰੱਕ ਲਿਊਬ। ਲਓ ਜੀ, ਤੀਜੀ ਲੋਕੇਸ਼ਨ ਵੀ ਖੋਲਤੀ ਆ, ਐਗਜ਼ਿਟ 579 ਫਰੋਮ ਹਾਈਵੇ 401 ਇਨ ਨੈਪਨੀ। ਆਹੋ ਜੀ, ਕੋਈ ਅਪਾਇੰਟਮੈਂਟ ਨਹੀਂ, ਡਰਾਈਵ ਥਰੂ ਫੈਸਿਲਿਟੀ। ਐਗਜ਼ਿਟ 579 ਫਰੋਮ ਹਾਈਵੇ 401